पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेक्षिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं साङ्गाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनः यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थिता वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां ज्ञानेशाङ्घ्रिसरोजयुक्तमधुपत् स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्।
समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थित ईश्वरम् नहि नस्ति आत्मनात्मानम् ततो याति परांगतिम्। तेराव्या अध्यायातला 28वा श्लोक आज आपण सुरू करतो आहोत। समम पश्यन् हि सर्वत्र, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी। समम पश्यन् म्हणजे समत्वानी पाहणारा, सर्वत्र समत्वानी पाहणारा, काय पाहणारा? समवस्थितम ईश्वरम, समानतेनी समत्वानी नटून राहिलेल्या ईश्वराला समत्वानी सर्व ठिकाणी पाहणारा। नहि नस्ति आत्मन आत्मानम, नाश करत नाही अथवा मारित नाही। खच्ची करत नाही, नहि नस्ति आत्मना आत्मानम, आपणच आपल्याला तो मारित नाही अथवा आपणच आपला नाश करीत नाही। ततो याती परांगतिम, आणि त्यामुळं आपणच आपला नाश करत नसल्यामुळं तो परमगतीला जाऊन पोचतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे। सर्वत्रांनी समत्वानी उपस्थित असणाऱ्या ईश्वराला जो समत्वानीच पाहतो, तो आपणच आपला नाश करून न घेता परमगतीला जाऊन पोचतो। अतिशय सुंदर असा श्लोक आहे। याच्या आधीचा जो श्लोक होता तो परमेश्वराचं समत्व दाखवणारा असा श्लोक, आणि त्याच्यानंतर परमेश्वराच्या या समत्वाच्या स्थितीकडे समत्वाच्याच बोधाने पाहणारा जो असतो तो उद्धरून जातो, असं विधान भगवंतांनी केलं। समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम् परमेश्वरम् विनश्यत्सु अविनश्यत्तम् अविनश्यन्तम् यः पश्यति स पश्यति। सर्वत्र जो विनाश पावणाऱ्या अशा भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वानी भरून राहिलेल्या अविनाशी अशा परमात्म्याला जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो। त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं, ज्याने अशी दृष्टी कमावली की या जगताचा विनाश होत असताना, वारंवार विनाश होत असताना, सर्व प्राणीमात्रांचा विनाश होत असताना, त्याच्यामध्येच भरून राहिलेलं जे अविनाशित्व आहे ते त्या अंगानी अविनाशी अंगानी नटून राहिलेला परमेश्वर ज्यांनी पाहिला, त्यांनी खऱ्या अर्थाने दर्शन घेतलं, त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं, त्याला खऱ्या अर्थाने परमेश्वरी तत्व समजलं। माझी अशी कल्पना आहे की या श्लोकावर गेले 3-4 सोमवार आपण पाहत होतो, आणि मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या देखील या श्लोकावरच्या आपण पाहिलेल्या होत्या। सृष्टीचं जे विनाशित्व आहे ते विनाशित्व असतानाच त्याच्यामध्ये अनुस्यूत असणारा अविनाशी असा परमेश्वर भाव, समत्वानी भरून राहिलेला अविनाशी असा परमेश्वर जो कोणी पाहतो त्याला खरी दृष्टी लाभली, पाहण्याची खरी दृष्टी त्याला लाभली। विनाशित्वाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती खोटी दृष्टी। अशा रीतीने परमेश्वराचं जे समत्व आहे ते समत्व विनाश पावणाऱ्या अशा या सर्व विश्वामध्ये देखील समानतेनी आहे असं जो जाणतो तो खऱ्या अर्थाने जाणतो। परमेश्वराचं जे समत्व आहे ते समत्व अनेक ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे, आणि आता या समत्वाकडे पाहण्याची दृष्टी जर लाभायची असेल तर विषम दृष्टीने समत्वाकडे पाहता येणं शक्य नसल्यामुळं पुढच्याच श्लोकात भगवंत असं म्हणतात की सर्वत्र समानत्वाने भरलेल्या ईश्वराला जो समत्वाने पाहतो तो आपल्या स्वतःचा नाश कधीही ओढून घेत नाही, कारण परमेश्वराकडे तटस्थतेने वेगळेपणाने द्रष्टुत्वाने आपण त्याच्यापेक्षा भिन्न आहोत अशा भावाने जो पाहतो तो परमेश्वराला खऱ्या अर्थाने पाहतच नाही। देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो। देव पाहणं म्हणजे देवस्वरूप आपण आहोत या बोधावर येणं। भगवंतांनी जीवाचं समत्व आणि परमात्म्याचं समत्व याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये ठाई ठाई याच्या आधी केलेलं आहे आणि याही अध्यायामध्ये ज्ञाता ज्ञेय ज्ञान याचं वर्णन करत असताना तो समत्वानी कसा भरून राहिलेला आहे याचंच वर्णन आलेलं आहे। आणि ईश्वराचं समत्व दाखवताना अगदी पाचव्या अध्यायापासून न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, सर्व लोकांना उत्पन्न करणारा असा हा परमेश्वर कोणाच्याही ठिकाणी कर्तृत्व शक्ती अथवा कर्मशक्ती ही देत नाही। न कर्म फल संयोगम, आणि कर्माचं फळ मिळतं ते देखील परमेश्वर देत नाही, स्वभावस्तू प्रवर्तते। ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार ज्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाची प्रेरणा, कर्म करण्याची प्रेरणा आणि फळ मिळवण्याची प्रेरणा भरून राहिलेली असते। ईश्वर सर्वांच्या बाबत अगदी समान असून ज्याच्या त्याच्या कर्मांची फळं त्याला केवळ देऊन तो रिकामा होतो, कारण त्याच्याच अध्यक्षतेखाली तत्वत सर्व कर्म चाललेली असल्यामुळं अत्यंत निष्पक्षपातीपणाने कर्म तशी फळं असं वाटणारा मात्र तो असतो, देणारा मात्र तो असतो, पण तो कोणालाही काहीही कमी अथवा अधिक कदापिही देत नाही, तो कर्मासारखीच फळं देतो। त्यामुळं एका अर्थाने कर्म प्रवृत्ती देखील ज्याची त्याची असते, जी काही प्रकृती ज्यांनी त्यांनी कमावलेली असते त्या प्रकृतीनुसार तो कर्म करायला प्रवृत्त होतो। प्रत्यक्षतः कर्म देखील जीव स्वतंत्रपणाने करतो, म्हणजे जीव हा मुळात जरी परमात्मा असला तरी देखील कर्माचं स्वातंत्र्य, कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचं स्वातंत्र्य ही निवडानिवड भगवंतांनी जीवाकडे ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तो हस्तक्षेप करत नाही। म्हणून या दिव्याच्या प्रकाशात कोणी ज्ञानेश्वरी वाचेल, याच दिव्याच्या प्रकाशामध्ये कोणी कथा कादंबऱ्या वाचेल, कर्मावर भगवंत थेट कोणत्याही प्रकाराने अधिकार चालवत नाहीत, ते स्वातंत्र्य जीवाला असून भगवंत अत्यंत समत्वानी ज्याला त्याला आपल्या आपल्या कर्माची फळं देऊन रिकामे होतात। ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः, म्हणून त्याच अंगानी परमेश्वर कोणालाही पाप देत नाही आणि कोणालाही पुण्य देत नाही। त्याच्या कर्माप्रमाणे जो तो पुण्य मिळवतो, देणारा जरी परमेश्वर असला तरी देखील तो पक्षपाताने कोणालाही पुण्य देत नाही आणि पक्षपाताने कोणालाही पाप देत नाही। त्याला आवडणारा आणि न आवडणारा अशा भूमिकेतून तो कोणालाही पाप आणि पुण्य याचं वाटप करत नाही। अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवहा, आणि जे म्हणतात की परमेश्वराच्या कृपेनी आम्ही पुण्यवान आहोत आणि परमेश्वरांनी आम्हाला पाप दिलं तर ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी असणारं, जीवाच्या ठिकाणी असणारं अज्ञान आहे। प्रत्यक्षतः परमेश्वर मात्र कोणालाही त्याच्या मर्जीप्रमाणे पाप देत नाही आणि त्याच्या मर्जीप्रमाणे पुण्य देत नाही। ज्यांनी ज्यांनी पुण्य मिळवलं तर त्यांना आपल्या कर्मामुळेच पुण्य मिळालं। अगदी अजामिळ अघासूर बकी पिंगला या सगळ्या मंडळींनी आपल्या कर्मामुळे पुण्य मिळवलं, त्या त्या तऱ्हेची कर्म केली पुण्य मिळवलं, त्यांना कोणताही विशेष न्याय भगवंतांनी दिला नाही, विशेष फेवर भगवंतांनी केलं नाही, कोणत्याही पद्धतीने भगवंत या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाहीत। गजेंद्र महासंकटी वासप आहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे, उडी घातली जाहला जीवदानी। उडी घातली मग हे खरं की खोटं? तो उडी घालतो का घालत नाही? त्यांनी हाक मारण्याचं कर्म केलं, त्याचं फळ भगवंतांनी दिलं। त्यांनी हाक मारण्याचं जर कर्म केलं नसतं तर त्याचं फळ भगवंतांनी दिलं नसतं। म्हणून भगवंत जरी देत असले, उडी जरी घालत असले, तरी देखील त्या कर्माचं फळ म्हणूनच भगवंत उडी घालतील। एकदा बिरबल आणि बादशाह अशी गोष्ट सांगितली जाते, बऱ्याच चांगल्या गोष्टी बिरबल आणि बादशहाच्या नावावर आपण ऐकत असतो। अकबर कुठल्या तरी व्याख्यानात प्रवचनात कोणीतरी विद्वानांनी सांगितलं असेल की भगवंत धावून घेतो, धावून येतो, उडी मारतो, भक्ताकरता सगळं काही करतो, तर नावेतून जाता जाता अकबर बिरबलाला म्हणाला की तुमचा जो भगवंत आहे हिंदूंचा तो अशा प्रकारे उडी घालतो हे काही पटत नाही। तर बिरबल म्हणाला की न पटण्यासारखं त्याच्यामध्ये काय आहे, जर भक्त आपला असेल आणि भक्ताने हाक मारली असेल तर त्या कर्माचं फळ म्हणून भगवंत उडी घालणारच, धावून जाणारच। तेव्हा अकबर म्हणाला की सिद्ध करून दाखव। तेव्हा बिरबलांनी बादशहाचा छोटा मुलगा तिथे बसलेला पाण्यात टाकून दिला। पाण्यात टाकून दिल्यानंतर अकबरांनी पाठोपाठ उडी मारून त्याला बाहेर काढलं आणि बिरबलाला म्हणाला की हे काय वेड्यासारखं केलंस? तो म्हणाला की आपल्याकरता उडी मारतो, जर बादशाह उडी मारतो तर भगवंत का नाही उडी मारणार, याच्याकरता म्हणून मी तुम्हाला दाखवलं। पण आपला आहे हा भाव आहे, हाक मारली हा भाव आहे, कळवळला हा भाव आहे, त्यापोटी भगवंत उडी मारतो। म्हणजे तिथंही भगवंतांचं तसं समत्वच आहे असं सांगण्याचा मूळ उद्देश आहे। म्हणून भगवंतांचं हे जे समत्व आहे ते मूळ पाचव्या अध्यायामध्ये परमात्म्याची एक परिशुद्ध व्याख्या सांगताना भगवंतांनी सांगितलं। सातव्या अध्यायामध्ये मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव। सूत्रामध्ये जसे मणी ओवावे तसा मी सर्वांना धारण करून आहे असं भगवंत म्हणाले, म्हणजे कोणालाही उणे केलं नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा इथं कोणी नाही आणि सगळ्यांचं धारण हे केवळ माझ्यामुळे झालेलं आहे असं भगवंत म्हणाले। सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती वोविले, म्हणजे मणी सुवर्णाचे आणि सूत कापसाचं असंही नाही, तर भगवंतच मणी झाला आणि भगवंतच सूत्र झाला, दोन्ही एकच, माझ्यापेक्षा पलीकडचं इथं काही नाही आणि मी या भूतमात्रांना धारण केलेलं आहे जसं सूत्रामध्ये मणी। अशा प्रकारे सर्वांना भगवंतांनीच धारण केलेलं आहे असं भगवंत म्हणतात। एका व्यापक अर्थाने हे सगळं खरंच आहे। एका व्यापक अर्थाने भगवंतांचं जे समत्व आहे ते समत्व सारखंच काम करतं। राम ही रामच झालेला आहे, म्हणजे परमात्माच झालेला आहे आणि रावण देखील परमात्माच झालेला आहे। तत्वत भगवंत अवतार लीला करत असताना पांडवानां धनंजयः असं भगवंतच म्हणाले आणि मग माझ्यापेक्षा इथं कणभर देखील वेगळा पदार्थ नाही असं म्हणाले, त्या अर्थी सगळे कौरव आणि दुष्ट लोक देखील मीच झालेलो आहे असंच भगवंत म्हणाले। माझ्यापेक्षा अन्य काही इथं खरंच नाही, सर्वांनाच मी धारण केलेलं आहे। म्हणून परमात्म्याची जी लीला आहे त्या लीलेप्रमाणे कोणी दुष्ट असेल कोणी सुष्ट असेल कोणी संत असेल कोणी असंत असेल कोणी पंडित असेल कोणी अपंडित असेल अशा प्रकारे विविधता ही राहणारच. पण हे सर्व अगदी शेवटी एका अव्यक्त अचिंत्य निराकार अशा स्वरूपाच्या ठिकाणी एकच आहेत, यांच्यामध्ये भेदभाव नाही. सुष्ट आणि दुष्ट मिळून भगवंतच झालेला आहे. म्हणून भगवंतच अवतार घेतो आणि भगवंतच दुष्टांचा संहार करतो. हे सगळं करत असताना देव देऊळ डोंगरू परिवारू किजे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न होवावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तसाच भक्तीचा व्यवहार असतो. ते त्रिशूल देखील दगडाचंच आहे, देव देखील दगडाचाच आहे. आणि त्या त्रिशूलाने मारलेला आहे ज्याला, तर तो देखील दगडाचाच आहे. सगळं देऊळ देखील दगडाचंच आहे, खांब देखील दगडाचेच आहेत. हा अंतिम बोध आहे. त्या ठिकाणी सुष्ट दुष्ट सगळे एकच आहे. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. हेही खरंच आहे. पण त्याच्याही शेवटी त्याच्याही पलीकडं त्या ठिकाणी अर्जुन आणि दुर्योधन शेजारी शेजारी बुफे जेवायला बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही विशेष अंतर नाहीये. आणि पलीकडून ताट घेऊन कर्ण देखील येतो आहे आणि दुःशासन देखील येतो आहे आणि सगळे एकाच गोलात जेवायला बसलेले आहेत. अगदी शेवटच्या परमेश्वराच्या योजनेमध्ये हे सर्व परमात्म्यापासूनच झालेले आहेत. मात्र इथं खाली आल्यानंतर एकमेकांशी वैर करतील. पण तिथं मात्र एका परमेश्वरी तत्वानेच हे सर्व भरलेले आहेत. अशा रीतीने परमेश्वर समान आहे. सूत्रे मणिगणाइव. भगवंत असं म्हणतात की सर्वत पाणीपादन तत् सर्वतोक्षी शिरो मुखम सर्वत श्रुतिमल लोके. याच अध्यायातला श्लोक आहे. ज्ञेयाचं वर्णन करताना सांगितलेला सगळे हात त्याचे आहेत, सगळे डोळे त्याचे आहेत, सगळे पाय त्याचे आहेत. पाय जर पाहायचे असतील तर दादरला उतरायचं लोकल येण्याच्या वेळेला आणि फक्त जमिनीकडे लक्ष द्यायचं की कसे त्याचे पाय सगळीकडे चालतात हे समजेल. सगळीकडे डोकी पाहायची असतील तर फक्त थोडं वर पाहायचं की सगळी डोकी त्याची कशी आहेत ते तिथं कळतं. अशा प्रकारे सर्व काही तोच झालेला आहे. तत्वत परमेश्वर तशा पद्धतीने समान आहे. गतिर भरता प्रभू साक्षी निवासहा शरणम सुरुत प्रभवहा प्रलयहा स्थाणू निधानम बीजम व्ययम. पण अव्यय असं बीज देखील मीच आहे. जसं सगळ्यांची परमगती मी आहे, सगळ्यांचं भरण पोषण करणारा मी आहे. एका पाण्याने सर्वांची तहान भागते, ते पाणी निर्माण करणारा मी आहे. अन्नानेच सगळ्यांचं पोट भरतं, ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे अन्न निर्माण करणारा मी आहे. अशा प्रकारे देखील भगवंत खरोखरच समत्वाने भरून राहिलेले आहेत. विनाशी अशा जगतामध्ये देखील अविनाशी असा परमात्मा पाहता येतो. पण असा परमात्मा पाहता येण्यासाठी म्हणून केवळ एवढं तत्वज्ञान उपयोगी पडणार नाही. परमात्मा पुष्कळ अशा प्रकारे समत्वाने भरून राहिलेला आहे. पण आमच्या बुद्धीत जर विषमता असेल तर तो दिसणार नाही. तो आहे आणि समान आहे. ही वस्तुस्थितीच आहे. पण ही वस्तुस्थिती आम्हाला समजत नाही, ही आमची अडचण आहे. म्हणून तो समानत्वाने आहे अशी समदृष्टी ज्याची उघडली त्यालाच तो समानत्वाने असणारा दिसणार. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः। पंडा बुद्धी झालेला म्हणजे शुद्ध बुद्धी झालेला, पंडित म्हणजे खूप शास्त्र वाचलेला नाही, ज्याची बुद्धी अत्यंत निर्मळ झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, मग शास्त्र वाचनाने होईल, साधनेने होईल, उपासनेने होईल, ध्यानाने नामस्मरणाने होईल, चिंतनाने होईल, पण बुद्धी ज्याची शुद्ध होते त्याला पंडित असं म्हणतात। आणि हा पंडित आहे हे ओळखायचं कसं? तो सर्वत्र समत्वानी पाहतो। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण आणि स्मशानामध्ये तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना ज्या चादरींवर ठेवून घेऊन गेलेला असता ती चादर देखील बाजूला काढून ठेवणारा, माझ्याकरता राहू दे म्हणणारा, अजून तिथं काय काय आहे हे पाहणारा, आणि मग नंतर त्या राखेत ते सोनं बिनं सापडवणारा, आणि मग याच वृत्तीने सर्वांशी क्रूरतेने व्यवहार करण्याची सवय लागल्यामुळं अशा पद्धतीने अशा जमातीमध्ये अशा संस्कारामध्ये वाढलेला पंडित असं पाहतो की दोघांच्या अंतर्यामी एकच परमात्म तत्व आहे। अत्यंत शुचिरभूत अशा ब्राह्मणाच्या ठिकाणी आणि अशा चांडाळाच्या ठिकाणी समानत्वाने भरून राहिलेला परमेश्वर जो पाहतो, आणि मग मध्ये बरीच यादी दिली आहे, गवी हस्तिनी शुनी गाय हत्ती कुत्रा वगैरे, म्हणजे सर्वत्र एका समत्वाने पाहण्याची जर सवय लागली तर सर्वत्र समत्वाने असलेला ईश्वर समजायचा। थोडं पुढे जर सरकून घेतलं तर बरं होईल। इकडं आज सगळ्यांनी आज बरीच जागा होणार आहे। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानी च आत्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। भगवद्गीता जी आहे ती भगवद्गीता समत्वाचा फार पुरस्कार करते। जिथं जिथं अगदी शेवटचं टोक सांगायचं असतं तिथं अचूकतेने भगवंत समत्वाचा उल्लेख करतात, कारण ही अंतिम दृष्टी आहे समत्वाची। सहाव्या अध्यायामध्ये ध्यानाच्या अभ्यासाने परिपूर्ण झालेला असा योगी कसा असतो याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी च आत्मनी। सर्वभूतमात्रांच्या ठिकाणी आपलाच आत्मा जो पाहतो, आपणच नटून राहिलेले आहोत असं पाहतो, आणि आपल्यामध्ये सर्व भूतमात्र जो पाहतो, ईक्षते म्हणजे पाहतो योगयुक्त आत्मा। ध्यानाच्या अभ्यासाने फक्त इतरांना कळत नाही आणि आपल्यालाच कळतं असा आनंद मिळवायचा नाहीये, तो आनंद तर मिळेल। ध्यानाचा अभ्यास जर योग्य चाललेला असेल तर तो अभ्यास मिळेल, पण त्याची जर खूण जर काही असेल तो आनंद मिळेल, पण त्याची खूण मात्र समत्वातच आहे। तुमचा ध्यानाचा अभ्यास परिपूर्ण झालाय हे मात्र तुमच्या वर्तनावरून कळेल, तुमच्या दृष्टीवरून कळेल। दृष्टीवरून याचा अर्थ तुमच्या वागण्याच्या चालण्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून कळेल। सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जर तुम्ही स्वतःला पाहाल तर आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरूनही पराव्याला ओळखीत जावे, तुम्ही दुसऱ्याला चिमटा घेणार नाही। आपल्या आत्म्यासारखंच तुम्ही दुसऱ्याला वागवाल, आणि त्याच न्यायाने आपल्या अंगावरच्या फोडाला देखील आपण किती जपतो, जखम जर झाली असेल तर किती जपतो, अनेकांपासून हात लावू नका, धक्का लावू नका, अगदी सांभाळ करतो त्याचा। मग तसंच जे परनिऊन असेल त्याचा तुम्ही सांभाळ कराल, ते दूर करायचा प्रयत्न कराल, पण त्याला टोचणार नाही, त्याच्यातून तुम्ही दूषित रक्त पू काढून त्याचं इतरांना प्रदर्शन करणार नाही। तुम्ही हिंसा करणार नाही। म्हणून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आपल्या आत्म्याला पाहणं, आणि जग कसंही असताना अशी तुम्हाला दृष्टी प्राप्त झालेली आहे म्हणून जग तुमच्याशी धडवागेल असं नाही। तुम्हाला जर मांडे खायची इच्छा झाली तर तुम्हाला खापरी मिळेल याची शाश्वती नाहीये। तुम्ही कोणत्या भावात बसलेले आहात म्हणून तुम्ही पाखरांना हकलून दिलं नाही। पाखरांकडेही तुम्ही प्रभू भावनेनी पाहिलं आणि परमेश्वरच जीवन गेला असं तुम्ही समजलं म्हणून जो जमीनदार आहे तो तुम्हाला माफ नाही करणार, तुम्हाला अडकून ठेवणारच, तो म्हणणार माझं नुकसान तू केलंस। तुम्हाला सुख सवलत नाहीये जगामध्ये, ही फक्त तुम्ही मिळवलेली दृष्टी आहे। जग तुमच्याशी तसं वागत असताना देखील तुम्ही आपल्या आत्म्यासारखाच दुसऱ्याच्या आत्म्याशी व्यवहार कराल आणि दुसऱ्याला देखील आपल्याच ठिकाणी पाहाल। इक्षते योग युक्तात्मा, याला योग युक्त असं म्हटलेलं आहे। सर्वत्र समदर्शना, तो सर्व ठिकाणी समदर्शी होतो। सर्व भूत स्थितम योमाम भजती एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते। सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या अशा माला जो एकत्वानी भासतो, म्हणजे जो पाहणारा आहे तो देखील आपण परमात्म स्वरूप आहे आहोत या बोधावर आहे, आणि ज्याला पाहतो आहोत त्याच्याही अंतर्यामी तोच परमात्मा भरून राहिलेला आहे अशा बोधाने तो त्याला पाहतो आहे। सर्वथा वर्तमानोपी, तो कशाही रीतीने वर्तन करत असेल तरी, त्याला हवं असेल तर तो कर्म करेल, त्याला नको असेल तर तो कर्म करणार नाही। त्याला चाहेल तर तो फिरायला जाईल, वनात जाईल, कुठं नदी किनाऱ्यावर जाऊन बसेल, कुठं पर्वताच्या माथ्यावर जाऊन बसेल, आपल्या झोपडीमध्ये राहील। सर्वथा वर्तमानोपी, त्याच्या वागण्यावर निर्बंध शास्त्र घालत नाही, तरी देखील सयोगी मयी वर्तते, तरी देखील तो माझ्यामध्येच वर्तन करतो। याचं कारण सर्वांच्या ठिकाणी असणाऱ्या मला जो एकत्वानी भसतो समजून, म्हणजे भजणाराही परमात्मा आणि सर्व भूतमात्रांच्या अंतरयामी परमात्मा, हे मूळ परमात्मा जाणून तो पाहतो, तो भसतो। भसतो म्हणजे एकच होतो, भज धातू एकरूपत्व सुचवतो। आणि 12व्या अध्यायात तर भगवंतांनी अद्वेष्टा सर्व भूतानां, समत्व कसं असतं ते तर सांगितलेलंच आहे। मैत्रहा करुण एवच निर्ममो निरहंकारहा समदुःख सुखहा क्षमी समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता। समत्वाचं जेवढं कोड कौतुक भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे, कारण ही दृष्टीच आहे। भगवंत असं म्हणतात की समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम नही नस्ती आत्मनात्मानम ततो याती परांगतिम। आपल्या स्वतःला तो कधीही मारित नाही। आपल्या स्वतःचा कधी घात करत नाही, कारण दुसऱ्याच्या ठिकाणी परमात्मा न पाहणं हे स्वतःचा घात केल्यासारखं आहे असं तो समजतो। किती उंच पातळीवर जाऊन भगवंत बोलतात। लोभापोटी, मोहापोटी, कामापोटी, विकारापोटी, मत्सरापोटी, अहंकारापोटी, कोणत्याही विकाराच्या प्राबल्यापोटी तो कधीही कुणाचाही घात करत नाही, म्हणून त्याचा घात होत नाही। कारण असा घात करण्यासाठी देखील द्वैत निर्माण व्हायला पाहिजे, ते द्वैत त्याच्या ठिकाणी नाही। समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम, समत्वानी भरलेला परमात्मा तो समदृष्टीने पाहतो, नुसत्या तर्कदृष्टीने नाही, तो समदृष्टीने पाहतो, म्हणून तो आपला घात करू शकत नाही। नही नसती आत्मनात्मानम, सहाव्या अध्यायामध्ये देखील बंधू आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मनः जितः, आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मनः, तो आपला बंधू आहे। उद्धरेत आत्मा आत्मानम नात्मानम अवसादयेत, आपण आपल्या आत्म्याचा उद्धार करावा। कसा उद्धार करणार बरं? विषम दृष्टीने आत्म्याचा कधी उद्धार होणार नाही, देहबुद्धीने आत्म्याचा उद्धार होणं शक्य नाही। जाती व्यक्ती पडे बिंदुले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आकार जात व्यक्ती म्हणजे व्यक्त दशा आणि जाती म्हणजे जाती, हे सगळं त्याच्या दृष्टीने शून्य होऊन जातं। याती कुळ माझे गेले हार होनी, श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, किती होशिक वाल मज वेळो वेळा। माझं याती कुळ आता हरपून गेलं, आता श्रीरंगाशिवाय मी दुसरं काही पाहत नाही, आता आपल्या स्वतःचा नाश नही नसती आत्मनात्मानं तो करू शकत नाही। याचं कारण दुसऱ्याचा नाश तो करू शकत नाही, म्हणून त्याचाही आत्मा कधी खचत नाही। ही जी ज्ञानाची परम अवस्था भगवंतांनी वर्णन केलेली आहे, आपलाच काय तो संसार, आपलाच काय तो देश, आपलंच काय ते ज्ञान, आपलंच काय ते रूप, आपलंच काय ते कुळ, आपणच काय ते श्रीमंत, किंवा आपलंच काय तो पैसा, आपलंच काय ते घर, आपलंच काय ते झाड, आपल्याच झाडाचंच काय ते फूल, आमच्या झाडाचं फूल आहे, अरे चांगलं आहे ना, आमच्या झाडाचं पहिलं फळ, भगवंताची झाड आहेत। तुम्ही इथल्या देशाच्या घटनात्मक रीतीने निर्माण झालेल्या एका सुव्यवस्थेमध्ये, कारण अशी काही व्यवस्था केल्याशिवाय काही बाउंड्रीज कधी होत नाही, बाउंड्रीज मध्ये सुव्यवस्था आहे असं मानणारा आपला समाज आहे, म्हणून घराला बाउंड्रीज असतात, राज्याला असतात, राष्ट्रांना असतात, आणि आपल्या अंतर्यामी देखील त्याच असतात। असं जे ज्ञान आहे ते ज्ञान तामसी ज्ञान, मला मध्ये कोण आमच्या नात्यातली एक मुलगी भेटली, ती म्हणाली की मला माझ्या मुलाला एकदा तुझ्याकडे घेऊन यायचंय। मी म्हणलं का ग, जरा त्याला काहीतरी तू चांगला सांगशील शिकवशील। केवढा आहे? 2.5 वर्षांचा आहे। म्हणलं याला काय मी सांगणार शिकवणार कशा करता, हा सामान्य नको व्हायला म्हणाले, आपला चार चौघांसारखा मोठा झाला तेच तेच केलं असं नको याच्या ओबत व्हायला, आपलाच काय तो मुलगा। म्हणलं अगं एवढं मला काही येत नाही, मी अजून चार चौघांसारखा आहे तर तुझ्या मुलाला मी कस, नाही नाही तुझं असं कसं, तू असं काय म्हणतोस, मला इतका उभग येतो अशा रीतीने कोणी आपला आपल्या बद्दल असं बोलायला लागलं तर कधी कधी फार स्पष्ट बोलावं असं वाटतं। शेवटी मी बोललोच। राहावत नाही असं होतं, पण आपलं जे जेवढं आणि जे असेल ते, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तामस ज्ञान असंच म्हणायला लागतं. त्याच्या विपरीत थोडं अजून जरा मोठं, म्हणजे आपलाच काय तो संसार, आपलाच काय तो मुलगा, आपलीच काय ती मुलगी, आपलीच काय ती नोकरी, असं जे आपलंच आहे त्याच्याबद्दल मग गाव, गावाचा अभिमान, अमुक अमुक कर. पुण्यात अशी बरीच संमेलनं भरतात, आमचंही भरतं, वाईकर संमेलन म्हणून असतं, मी गेलो नाहीये कधी. वेगवेगळ्या गावाची संमेलनं, अशा प्रकारे मी या गावचा, या देशाचा, अशा प्रकारे थोडं म्हणजे आपल्या संसारापेक्षा किंचित व्यापक, त्याला थोडस व्यापक स्वरूप, राजस ज्ञान असं म्हणायला हरकत नाही. आणि मग माझी साधना, माझा संप्रदाय, माझा शुद्ध आचार, माझे शुद्ध विचार, माझी कर्म चांगली, माझे सद्गुरु सर्वश्रेष्ठ, माझा संप्रदाय सर्वश्रेष्ठ, सात्विक ज्ञानाचा अहंकार, या सगळ्या गोष्टी जेव्हा सुटतात की सर्वाभूती एक आत्मा, तोच परिपूर्ण, तोच व्यापक, हे परिपूर्ण ज्ञान. विभक्तामध्ये अविभक्त असा परमात्मा जो पाहतो, अनेक विध नाना विधत्वामध्ये जो एकत्व पाहतो, याला ज्ञानाची परमावधी असं म्हटलेलं आहे. आणि एवढी परमावधी गाठली की मग इथून पुढे ज्ञानाच्या एकीकरणाला देखील अवकाश राहत नाही, संपलं. म्हणजे आता अजून ज्ञान कुठेतरी एकत्र व्हायचं आहे असं काही राहत नाही. इथं ज्ञानाच्या एकीकरणाची देखील परमावधी होते, परमसीमा होते. अशी ही परमसीमा जिथं होते त्याला समत्व असं म्हणतात. ते ज्याच्या बुद्धीत भरलेलं असतं तो समबुद्धीचा, समत्वाने पाहणारा असं म्हटलं जातं. मग तो गुणातीत असायचाच, त्रिगुणांच्या पलीकडे आपण आहोत असा बोध त्याला असायचाच, तो ज्ञानी असायचाच. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह त्याच्या ठिकाणी असणारच. तोच भक्त असणार, अद्वेष्टा सर्व भूतानाम त्याच्याच ठिकाणी लक्षण असणार. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय तोच असणार. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च, द्वैत मोडलं तरच अभय असणार, तोच अद्वैत बोधात पारंगत असणार. म्हणून समत्व ही गीतेची तशी गुरुकिल्लीच आहे. अशी ज्ञानाची परम अवस्था म्हणजे समत्व ज्यांनी साधलं, त्यांनी पायाभूत अहिंसा मिळवली. ते अहिंसा शांती आर्जवम असं सांगायला आहे, सांगितलं नाही तरी तो अहिंसेनीच राहणार. असं असल्यामुळं या परमस्थितीमध्ये कुणाचीही हिंसा, म्हणजे आपली हिंसा करण्यासारखं असं राहतं. सर्वभूती आत्मा आहे हे जाणून त्याचा तशाच प्रकारे आचरण राहतं. म्हणून बंधू आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः असं भगवद्गीता म्हणते. आणि याच्या विरुद्ध आचरण म्हणजे अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्त इथं आत्मैव शत्रुवत. म्हणून ब्रह्म आणि जीव याच्या ऐक्याच्या ज्ञानाने बुद्धी सम होते. त्याच्याखेरीज बुद्धी सम होणं शक्य नाही. आणि ही समबुद्धी सगळ्या साधनांच्या अंती होते. कर्माच्या साधनांच्या अंती देखील समत्व बुद्धी आहे. ध्यानाच्या साधनेच्या अंती देखील समत्व बुद्धी आहे. भक्तीच्या म्हणजे श्रद्धा उपासनेच्या साधनेच्या अंती देखील समत्व बुद्धी आहे. आणि ज्ञानाची परमावधी म्हणजे ही समत्व बुद्धीच आहे. आणि अशा बुद्धी शुद्ध झाल्यानंतर आणि सम झाल्यानंतर त्याचं वागणं हे जसं परमेश्वर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वागतो समत्वानी, तसं समत्वानी वागणं होतं. तो काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जे त्याची दासा आणि दासी काय, जे का रंजले गांजले, हा जे दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आपल्या पुत्रांना जसं दया करतो तसंच दास आणि दासांना देखील, दासींना देखील दया करतो. हाताखालच्या लोकांवर देखील तशीच दया करतो. अशा पुरुषाचं वागणं जे असतं ते थेट परमेश्वरासारखं असतं. परमेश्वर ज्ञानाच्या परमावधीच्या स्थितीमध्ये जसा समानतेने सर्वांशी वागतो तसा हा पुरुष ज्ञानाची परमावधी गाठल्यानंतर समानतेने वागतो. तो असमानतेने वागू शकत नाही. म्हणून इथं तसे शब्द आहेत, समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम. समानत्वाने सर्वत्र भरून राहिलेल्या अशा ईश्वराला हा देखील समानत्वाने पाहतो. सर्व ठिकाणी त्याला जे जे दृश्य म्हणून दिसतं तो समानत्वाने भरून राहिलेला ईश्वर आहे. आणि तो ईश्वर पाहण्यासाठी देखील समानतेची बुद्धी, ज्ञानाची परमावधी त्याला प्राप्त झालेली असते. समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम, नही नसती आत्मना आत्मानम ततो याती परांगतीम. म्हणून तो आपला आपल्याशीच घात करत नाही. दुसऱ्याचा घात करणं म्हणजे स्वतःचा घात करण्यासारखं असं त्याच्या पक्षी होतं. आणि तसं झाल्यामुळं तो परमेश्वर जसा सर्वांशी समत्वानी तसा जणू परमेश्वरच वर्तन करतो अशा भावनेनी सर्वांशी राहतो, सर्वांशी वर्तन करतो. केवढ्या उंचीवरचा श्लोक आहे. हे गुणेंद्रिय धवकोटी देह धातूची त्रिकुटी पाच मेळावा वोखटी दारुण हे उघड पाच वेऊली पंचधा आगी लागली जीव पंचानना सापडली हरिण कुटी हे ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. समजतंय का अर्थ काही मी वाचतोय तर. याच्यावरही थोडं थोडं निरूपण करायला पाहिजे. जरी मराठीत हे सगळं लिहिलेलं असलं तरी एकदम परक्या भाषेत काहीतरी कोणीतरी आपल्याशी बोलतंय. जसं परकी भाषा म्हणजे आपल्या इथं पद्धत आहे की कानड म्हणजे न समजणार. त्यामुळं याचं निरूपण देखील आपल्याला नुसत्या ओव्या वाचून समजत नाहीये. आपण हे निरूपण पाहू. पण हे निरूपण देखील फार उंचीवरून ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. मुळातच हा जो श्लोक आहे तेराव्या अध्यायाच्या अगदी शेवटी शेवटी येणारे हे सगळे श्लोक फार फार उत्तम आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी रमून राहावं असे हे श्लोक आहेत. या श्लोकाचे अर्थ देखील अति अंतरंग असे आहेत. हे आपल्या जीवनाला काढून पाहावेत असे आहेत. आपली साधनेत किती प्रगती झाली याचा खूप लोकांना उत्सुकता असते. तर या श्लोकांकडे लावून पाहावं. म्हणजे ध्यानात किती प्रगती झाली अशी बुद्धी जर झाली तर ध्यानात प्रगती झाली आहे समजायची. अशी जर बुद्धी नसेल तर मग अजून पुष्कळ बाकी आहे, पुष्कळ चाल अजून चालायची आहे असा अर्थ होतो. अशा प्रकारे प्रगतीदर्शक देखील आणि मार्गदर्शक देखील असे हे श्लोक आहेत. अंतिम स्थितीचं वर्णन करणारे असे हे श्लोक आहेत. आपण पुढच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या पाहू हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.